नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. प्रत्येक नागरिकानं स्वदेशीचा आग्रह धरावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या मालिकेतील 125व्या भागात बोलत होते. ते म्हणाले,
आने वाले दिनों में बहुत सारे त्योहारों की रौनक होगी. उन त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नहीं है. उपहार वही जो भारत में बना हो, पहनावा वही जो भारत में बुना हो, सजावट वही जो भारत में बने सामान से हो, रोशनी वही जो भारत में बनी झालरों से हो, जीवन की हर जरूरत में सब कुछ स्वदेशी हो, गर्व से कहो ये स्वदेशी है.
युवकांनी क्रीडा क्षेत्रात रस घ्यावा अशी सूचना त्यांनी केली. व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. क्रीडा क्षेत्रात अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे खेळाडू ओडिशाची रश्मिता साहू आणि श्रीनगरचा मोहसिन अली यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. हैदराबाद मुक्तीसंग्रामात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले,
अगले महिने सितंबर में हम हैदराबाद लिबरेशन डे भी मनाएंगे. भारत को आजादी मिली तो हैदराबाद अलग ही स्थिति में था. निजाम और रजाकारों के अत्याचार दिन ब दिन बढ़ते जा रहे थे. तिरंगा फहराने या वंदे मातरम कहने पर भी मौत के घाट उतार दिया जाता था. बाबा साहब आम्बेडकर ने भी चेतावनी दी थी कि ये समस्या बहुत बड़ी बनती जा रही है. आखिरकार सरदार पटेल ने मामले को अपने हाथ में लिया. उन्होंने सरकार को ऑपरेशन पोलो शुरू करने के लिए तैयार किया. हमारी सेनाओं ने हैदराबाद बात को निजाम की तानाशाही से आजाद कराया.
सौर ऊर्जेचा वापर करत गावाचा विकास साधणाऱ्या मुझफ्फरपूरच्या रतनपुरा इथल्या सोलार दीदी देवकी यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत पंतप्रधानांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून होत असलेल्या क्रांतीची माहिती दिली. सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत चिनपिंग इथं चर्चा केली. मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीच्या निमित्तानं चीनमध्ये आहेत. ते संघटनेतील इतर नेत्यांसोबतही द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. मोदी संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनाला सुद्धा उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्रालयातल्या पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी सांगितलं, संघटनेची स्थापना प्रामुख्यानं दहशतवाद फुटीरतावाद आणि अतिरेकवाद नष्ट करण्याच्या उद्देशानं करण्यात आली होती. मात्र अशी अन्य अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये सदस्य देश सहकार्य वाढवू शकतात. भारत 2017 या संघटनेचा सदस्य आहे. 2022-23 भारत या संघटनेचा अध्यक्ष होता. शांघाय सहकार्य संघटनेत एकूण 10 सदस्य देश आहेत. सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं उद्यापासून उपोषणाची तीव्रता वाढवणार असून पाणी घेणंही बंद करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. मुंबईतल्या आझाद मैदान इथं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी शांतपणे आंदोलन करण्याचं आवाहन आंदोलकांना केलं. मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ती 38 होती. गेल्या काही काळापासून ती कर्करोगानं ग्रस्त होती. आज दुपारी 4 मुंबईतल्या मीरा रोडमधल्या स्मशानभूमीत तिच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. येत्या 24 मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील सोन्नाखेटा ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प धरणाच्या सांडव्याच्या 2 दरवाजांमधून कुंडलिका नदीपात्रात 1,683 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कुंडलिका नदी काठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन आज धरणाची 2 दारं उघडून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती धनेगाव पूर नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामिनासाठीचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.